आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग। मोबाईल सेवा प्रदात्यांना आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारचे निर्देश। बौद्धिक संपदा, जनुकीय साधनस्रोत आणि पारंपरिक ज्ञानावरील विश्व संघटनेच्या कराराला भारतासह 150 हून अधिक देशांची मान्यता। राजकोट गेम झोन आग दुर्घटनेसंदर्भात मालकासह 6 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा विजय आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर रेमल चक्रीवादळाचा बांगलादेशमध्ये प्रवेश। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे। विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांचे आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार सुरू आहे। या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश अशा एकंदर 57 लोकसभा मतदारसंघांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे। मोबाईल सेवा प्रदात्यांना आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारनं निर्देश जारी केले आहेत। दळणवळण मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली आहे। फसवणूक करणारे काही जण भारतीय नागरिकांना भारतीय मोबाईल नंबर दाखवून त्यांना आंतरराष्ट्रीय बनावट कॉल करतात आणि सायबर गुन्हे तसंच आर्थिक फसवणूक करत आहेत। हे कॉल्स भारतातून आल्यासारखे वाटतात, मात्र प्रत्यक्षात परदेशातल्या सायबर गुन्हेगार कॉलिंग लाईन आयडेंटिटीमध्ये फेरफार करून तसं भासवलं जातं। बनावट डिजिटल अटक, फेडेक्स घोटाळे, कुरिअरमध्ये ड्रग्ज अंमली पदार्थ, तोतया सरकारी आणि पोलीस अधिकारी, दूरसंचार विभाग ट्रायकडून मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी बंद करणे अशा अनेक प्रकरणांमध्ये या कॉल्सचा गैरवापर होत आहे। असे बनावट कॉल ओळखण्यासाठी आणि ते ब्लॉक करण्यासाठी दूरसंचार विभाग तसंच मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी एक प्रणाली तयार केली आहे। भारतातल्या कोणत्याही मोबाईल ग्राहकाला येणारे असे आंतरराष्ट्रीय बनावट कॉल दूरसंचार विभागानं जारी केलेल्या निर्देशांनुसार आधीच ब्लॉक केले जात आहेत। तसे निर्देश मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनाही जारी करण्यात आल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे। जागतिक बौद्धिक संपदा संघटनेचा बौद्धिक संपदा, अनुवंशिक संसाधनं आणि अनुषंगिक पारंपरिक ज्ञान याबद्दलचा करार भारतासह विकसनशील देशांसाठी एक महत्वपूर्ण विजय असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे। हे देश पारंपरिक ज्ञान आणि विपुल बुद्धिमत्तेच्या विविधतेचं भांडार असून शतकानुशतक अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृतींना आधार देणारी ज्ञान आणि बुद्धीची ही प्रणाली आता जागतिक बौद्धिक संपदा प्रणालीमध्ये या कराराद्वारे एकत्रित झाली आहे। स्थानिक समुदाय आणि त्यांचे अनुवंशिक साधनस्रोत आणि अनुषंगिक पारंपरिक ज्ञान यांच्यातील संबंधांना आता जागतिक बौद्धिक संपदा समुदायामध्ये ओळख मिळाली आहे। हा करार केवळ जैववैविधतेचं संरक्षण करणारा नसून पेटंट प्रणालीमध्ये पारदर्शकता वाढवणारा आणि नवकल्पनांना बळ देणारा असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे। दीर्घकाळापासून पाठपुरावा करण्यात आलेला हा करार भारत आणि इतर विकसनशील देशांसाठी एक मोठा विजय आहे। 2 दशकांच्या वाटाघाटीनंतर आणि सामूहिक पाठिंब्यानं हा करार 150 हून अधिक देशांच्या सहमतीनं आता स्वीकारण्यात आला आहे। आयुष मंत्रालयाच्या वतीनं आज नवी दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्वेद सामान्य विमा कंपन्या आणि आयुष रुग्णालयांच्या मालकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाचा उद्देश केवळ नागरिकांना सुलभ आणि किफायतशीर उपचार देण्याचाच नसून देशातल्या सार्वजनिक आणि खासगी आयुष रुग्णालयांच्या विमा संरक्षणामध्ये सुसूत्रता आणण्याचाही आहे, असं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे। या कार्यक्रमाद्वारे आरोग्य विमा योजनांचा नियामक आराखडा तयार करून त्यामध्ये आयुष उपचारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसंच आव्हानं आणि संधी या दोन्हींचं निराकरण करण्यासाठी प्रमुख भागधारकांमधला संवाद सुलभ करण्यावर चर्चा करण्यात येईल। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयानं कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी उष्णतेच्या आवश्यक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे। कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं आहे। तापमान कमी असतानाच्या वेळेत कामाचं आणि विश्रांतीचं वेळापत्रक तयार करण्याचा उपाय मंत्रालयानं सांगितलं आहे। उष्णतेशी संबंधित आजाराची लक्षणं ओळखण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा सल्लाही देण्यात आला आहे। अतिउष्णतेमुळे शरीरावर पुरळ उठणं, थकवा आणि डोकेदुखी, चक्कर येणं, निर्जलीकरण आणि श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवू शकतात, मात्र ही उष्णतेशी संबंधित आजाराची सामान्य लक्षणं आहेत असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या सेवेत 30 जूनपर्यंत एक महिना मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. 31 मे या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पुढे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. 30 एप्रिल 2022 रोजी लष्करप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी लष्कराच्या उपप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राजकोट इथल्या टीआरपी गेम झोनमधील आग दुर्घटनेच्या संदर्भात मालकासह 6 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी मालक युवराज सिंग सोळंकी याच्यासह दोघांना अटक करण्यात आली आहे. टीआरपी गेम झोनमध्ये लोक मनोरंजनाचे खेळ खेळत असताना छताला आग लागून ते कोसळलं आणि त्याखाली काही लहान मुलांसह 28 जण मरण पावले होते. गुजरात उच्च न्यायालयानं या घटनेची स्वतःहून दखल घेतली आहे. कान चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळालेल्या चित्रपट दिग्दर्शिका पायल कपाडिया यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमाद्वारे अभिनंदन केलं आहे. ग्रामप्री जिंकण्याच्या त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताला अभिमान वाटत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. पायल यांची प्रतिभा जागतिक स्तरावर चमकत असून यातून भारताच्या सर्जनशीलतेचं दर्शन होत आहे. हा पुरस्कार केवळ पायल यांचा सन्मान नाही तर यामुळे भारताच्या नव्या पिढीच्या चित्रपटकर्मींनाही प्रेरणा मिळेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनीही राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था अर्थात एफटीआयआयच्या माजी विद्यार्थिनी पायल कपाडिया यांचं त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केलं आहे. चीन जपान आणि दक्षिण कोरियाचे नेते आज सोलमध्ये 9व्या त्रिपक्षीय शिखर परिषदेसाठी भेटणार आहेत. गेल्या 4 वर्षांनंतर या राष्ट्रांमधली ही पहिलीच शिखर परिषद आहे. रविवारी एकमेकांशी द्विपक्षीय चर्चेसाठी नेत्यांनी स्वतंत्रपणे भेट घेतल्याच्या एक दिवसानंतर ही बैठक होणार आहे. सोल इथल्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अर्थव्यवस्था आणि व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, लोकांदरम्यान देवाणघेवाण आणि आरोग्य आणि वृद्ध लोकसंख्येसह 6 क्षेत्रांविषयी हे नेते संयुक्त निवेदन जारी करणं अपेक्षित आहे. दरम्यान उत्तर कोरियानं उपग्रह अंतरिक्षात पाठवण्यासाठी अग्निबाण प्रक्षेपित करण्याची योजना असल्याची नोटीस दिली आहे अशी माहिती जपाननं दिली आहे. त्रिपक्षीय नेत्यांची यापूर्वीची बैठक डिसेंबर 2019 झाली होती. तेव्हापासून कोविड महामारी आणि इतर कारणांमुळे ती स्थगित करण्यात आली होती. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनरायझर्स संघ 113 धावांवर सर्वबाद झाला. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्सच्या 114 धावांचा पाठलाग कोलकाता नाईट रायडर्सनं केवळ 10 षटकं आणि 3 चेंडूंमध्ये पूर्ण केला. केकेआरकडून व्यंकटेश अय्यरनं नाबाद 52 आणि रेहमानुल्ला गुरबाजनं 39 धावा केल्या. मिशेल स्टार्कला सामनावीर घोषित करण्यात आलं. रेमल चक्रीवादळानं बांगलादेशचा किनारा ओलांडल्यानंतर आता जोर कमी झाला आहे. दरम्यान काल रात्री उशिरा रेमल चक्रीवादळ बांगलादेशाच्या खेपुपारा आणि बंगालच्या उपसागरातल्या बेटांदरम्यान दाखल झालं. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातल्या सुंदरबन आणि किनारी भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. हावडा, हुबळी, कोलकाता, नादिया जिल्ह्यातही तसंच उत्तर बंगालमध्ये मालदा इथं पाऊस होतो आहे. कोलकाता शहर आणि उपनगरात सोसाट्याचा वारा वाहत असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 14 तुकड्या पश्चिम बंगालमध्ये बचाव आणि मदत कार्य करत आहेत. उत्तर बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीमध्ये एक बैठक घेतली. बैठकीदरम्यान त्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती पश्चिम बंगाल सरकारच्या नियमित संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली. सर्व मच्छीमारांना दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमानच्या समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. सुमारे 1,00,000 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं गेलं आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराला वेग. मोबाईल सेवा प्रदात्यांना आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारचे निर्देश. बौद्धिक संपदा, जनुकीय साधनस्रोत आणि पारंपरिक ज्ञानावरील विश्व संघटनेच्या कराराला भारतासह 150 अधिक देशांची मान्यता. राजकोट गेम झोन दुर्घटनेसंदर्भात मालकासह 6 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा विजय आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर रेमल चक्रीवादळाचा बांगलादेशमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.